नमस्कार, आकाशवाणी पणजीच्या प्रादेशिक खबरां विभागावरवी सूरज कामत तुमका राष्ट्रीय खबरो दिता। मुखेल खबरो, दोन राष्ट्रांच्या भोंवडेच्या दुसऱ्या पांवड्यार प्रधानमंत्री नरेंद्र मोदी काल ऑस्ट्रियाच्या दोन दिसांच्या भोंवडेर व्हिएन्नात पावले। प्रधानमंत्री आयज ऑस्ट्रियाचे चॅन्सलर कार्ल नेहमर हांच्याकडेन उलोवणी करतले। कुशळ कारागीर आणि रस्त्यावेले फेरीवाले विक्रेते अशा गरिबांक चढ नोकऱ्यो दिवपाचो हेत आशिल्ल्या पीएम स्वनिधी, पीएम विश्वकर्मा आणि जन समर्थ पोर्टल या आर्थिक समावेश योजनेखाला खाजगी मळावेल्या बँकांक चढ रीण दिवपाचो उलो अर्थमंत्रालयान मारला। सात राज्यांनी पत्रिल्ल्या 13 विधानसभा मतदारसंघाखातीर आयज पोटवेचणूक जाता। 4,227 यात्रेकरूंचो आणी एक पंगड जम्मूच्या भगवती नगर यात्री निवास बेस कॅम्पातल्यान काश्मीर देगणार वचून अमरनाथ तीर्थयात्रेक वचपाक भायर सरलो। खेळात, क्रिकेटात भारत आणि झिम्बाब्वे मजगती चालू आशिल्ल्या 5 T20 आंतरराष्ट्रीय खेळा माळेतलो तिसरो खेळ आयज सांजेच्या 4:30 वरांचेर हरारे स्पोर्ट्स क्लब मैदानार जातलो। आता पुराय खबरो, दोन राष्ट्रांच्या भोंवडेच्या दुसऱ्या पांवड्यार प्रधानमंत्री नरेंद्र मोदी काल ऑस्ट्रियाचे दोन दिसांचे भोंवडे खातीर व्हिएन्ना पावले। 41 वर्सां उपरांत भारतीय प्रधानमंत्री ऑस्ट्रियाक दिवपी ही पहिलीच भेट। तांकां व्हिएन्नात भारतीय समाजातल्या वांगड्यांनी उमेदीन येवकार दिलो। दोन दिसांची रशियेक भोंवडी सोपोवन प्रधानमंत्री मोदी मॉस्कोच्यान व्हिएन्नात पावले। रशियेत राष्ट्रपती पुतीन हांच्या वांगडा 22वी वर्सुकी भारत रशिया शिखर परिशद तांणी घेतली। प्रधानमंत्री मोदी ऑस्ट्रियाचे राष्ट्रपती अलेक्झांडर वान डार बेलेन हांची भेट घेतले आणि उपरांत ऑस्ट्रियाचे चॅन्सलर कार्ल नेहमर हांच्याकडेन उलोवणी करतले। प्रधानमंत्री मोदी आणि ऑस्ट्रियाचे चॅन्सलर कार्ल नेहमर भारत आणि ऑस्ट्रिया व्यावसायिक फुडाऱ्यांकय मार्गदर्शन करतले। उपरांत प्रधानमंत्री मोदी व्हिएन्ना हांगा भारतीय समाजाच्या वांगड्याकडेन उलोवप करतले। काल राती प्रधानमंत्री मोदी ऑस्ट्रियन चॅन्सलर कार्ल नेहमर हांणी आयोजित केल्ल्या रात्री भोजाक हजर आशिल्ले। सोशल मीडिया पोस्टात प्रधानमंत्री मोदी हांणी चॅन्सलर नेहमर हांचे उमेदीन येवकार दिल्ल्या खातीर उपकार मानले। प्रधानमंत्री मोदी हांणी आयज चॅन्सलर नेहमर हांचे बरोबर चर्चे खातीर आपूण वाट पळयता अशे सांगले। दोन राष्ट्रां एकठांय येवन फुडल्या जागतीक बऱ्या खातीर वावुरतले अशें तांणी मुखार सांगले। ऑस्ट्रियाचे भोंवडेच्या फाटभुंयेर लोकशाय, स्वातंत्र्य आणि कायद्याचे राज्य ही मूल्या दोनूय देशांच्या मजगती सदांच लागींच्या भागीदारीची मुळावी फातर तयार करता अशें प्रधानमंत्री मोदी हांणी आयतारा सांगिल्ले। कुशळ कारागीर आणि रस्त्यावयले फेरीवाले विक्रेते अशा गरिबांक चढ नोकऱ्यो दिवपाचो हेत आशिल्ल्या पीएम स्वनिधी, पीएम विश्वकर्मा आणि जन समर्थ पोर्टल या आर्थिक समावेश योजनेखाला खाजगी महिला बँकांक चढ रीण दिवपाचो उलो अर्थमंत्रालयान मारला। आर्थिक सेवा खात्याचे सचिव विवेक जोशी हांच्या अध्यक्षतेखाला काल खाजगी मळावेल्या बँकांच्या वरिष्ठ कार्यकारी अधिकाऱ्यांकडेन गरिबां खातीर या नोकरी प्रदान योजनांच्या प्रगतीविशी नियाळ बसका झाली। सरकारच्या क्रेडिट लिंक योजनांच्या विशी माहिती एकाच प्लॅटफॉर्मार सादर करपी जन समर्थ पोर्टलाच्या खाशेलपणाचेर जोशी हांणी भर दिलो। पर्यावरण संरक्षण आणि संसाधनांच्या वापराकडेन महत्वाची चाल घेऊन उष्णताय वीज प्रकल्पातल्यान तयार जावपी फ्लाय एशचो योग्य विलो आणि पुनरुद्देश सुनिश्चित करपा खातीर सक्रियपणान वावुरता अशा कोळसो मंत्रालयान सांगला। फ्लाय एशचो विलो लावपा खातीर 13 उष्णताय वीज प्रकल्पाक 19 रित्यो खंड सुवाती दिल्यात अशें मंत्रालयान आपल्या विज्ञप्तीत उलयला। कोळसो मंत्रालय, केंद्रीय खंड नियोजन आणि डिझाईन संस्थेच्या जोडपालवान फ्लाय एश बॅकफिलिंग कार्यावळी खातीर उष्णताय वीज प्रकल्पाक खंड रिकामे वाटप करपा खातीर अर्ज प्रक्रिया व्यवस्थापन करपा खातीर केंद्रीकृत पोर्टल तयार करपाच्या प्रक्रियेत आसा अशें तांणी ह्या वेळार सांगले। ही प्रक्रिया सुगम तशेंच पारदर्शक करप, पारदर्शकता आणि कार्यक्षमता सुनिश्चित करप हो या पोर्टलाचो हेत जावन आसा। सात राज्यांनी पातळिल्ल्या 13 विधानसभा मतदारसंघाखातीर आयज पोटवेचणूक जाता। अस्तंत बंगालातल्या रायगंज, रानाघाट, दक्षिण बागडा आणि मणितला खातीर मतदान आयज जाता। हिमाचल प्रदेशात देहरा, हमीरपूर आणि नालागड, उत्तराखंडात बद्रीनाथ आणि मंगलोर, बिहारातली रुपौली, मध्य प्रदेशातली अमरवारा, तामिळनाडूतली विक्रवंडी आणि पंजाबातली जालंधर अस्तंत हे मतदारसंघात ही पोटवेचणूक जाता। मतमेजणी शेनवारा जातली। प्राध्यापक डॉ सौम्या स्वामीनाथन हांची केंद्रीय भलायकी आणि कुटुंब कल्याण मंत्रालयात राष्ट्रीय क्षयरोग निर्मूलन कार्यावळी खातीर प्रो बोनो तत्वाचेर मुखेल सल्लागार म्हणून नेमणूक झाला। राष्ट्रीय क्षयरोग निर्मूलन कार्यावळीचे मुखेल सल्लागार म्हणून प्राचार्य स्वामीनाथन कार्यावळीचे ध्येय साध्य करपा खातीर एकंदर रणनितीचेर तंत्रीक सल्लो दितल्यो। धोरण दिका आणि इष्टतम परिणामांखातीर गरजेचो अभ्यासक्रम दुरुस्त्योय सुचयतल्यो। तशेंच त्यो संशोधन रणनितीचेर सल्लो दितल्यो अशें भलायकी आनी कुटुंब कल्याण मंत्रालयान निवेदनात म्हणला. तशेंच संवसारीक पांवड्या वयल्या प्रतिभेचे तज्ञ गट तयार करपाक त्यो मदत करतली. ते भायर केंद्रीय भलायकी मंत्रालय राज्य अधिकारी आनी उदरगत भागीदारांक ह्या कार्यावळीच्या परिणामांचे मुल्यांकन करपाक त्यो आदार दितल्यो. ह्यो खबरो तुमी आकाशवाणी पणजीच्या प्रादेशीक खबरां विभागावरवी आयकतात. 4,627 यात्रेकरींचो आनी एक पंगड जम्मूच्या भगवती नगर यात्री निवास बेस कॅम्पातल्यान काश्मीर देगणार वचून अमरनाथ तीर्थयात्रेक वचपाक भायर सरलो. आयज सकाळी 185 वाहनांनी यात्री करू बेस कॅम्पातल्यान यात्रेच्या मार्गाक लागले. हातूंत 3,422 दादले, 1,027 बायलो, 26 भुरगीं, 137 साधू आनी 15 साधवी आशिल्ल्यो. तातूंतले 1,854 यात्रेकरू सकाळी 3:07 बालटाल आनी 2,773 यात्रेकरू सकाळच्या 3:33 पहलगाम बेस कॅम्पाक वचपाक भायर सरले. थंयच्यान ते पवित्र लेण्यां खातीर फुडलो प्रवास सुरू करतले. उत्तर प्रदेशातल्या तराय वाठारात हुंवाराची परिस्थिती दिसान दीस गंभीर जायत आसा. पिलीभीत तानकपूर आनी पिलीभीत मार्गांचेर फाटल्या 2 दिसा सावन येरादारी बंद आसा. शारातल्या जायत्या सुवातींनी उदक भरिल्ल्यान आयज शाळा बंद उरतल्यो. 1,00,000 परस चड लोकांचेर ह्या हुंवाराचो परिणाम जाला. केंद्रीय मंत्री जितेंद्र प्रसाद हांचे वांगडा उत्तर प्रदेशचे मुखेलमंत्री योगी आदित्यनाथ हुंवार आयिल्ल्या पाठांतल्या पिलीभीत आनी लखीमपूर खेरी जिल्ह्यांक भेट दितले. हवाई सर्वेक्षणा उपरांत ते हुंवारात पिडीत लोकांची भेट घेतले आनी चालू आशिल्ल्या बचाव आनी आधार कार्याचो लेगीत नियते घेतले. मजगती भारतीय हवामान खात्यान फुडल्या 2-3 दिसात ईशान्य आनी लागसरच्या उदेंत भारताचेर खूप व्हडा प्रमाणात पावस पडपाचो अदमास उक्तायला. उपहिमालयन अस्तंत बंगाल, अरुणाचल प्रदेश आनी सिक्कीमात फाल्या मेरेन आनी आसाम, मेघालय, ओडिशा, नागालँड, मणिपूर, मिझोराम आनी त्रिपुरा ह्या वाठारात ह्या म्हयन्याच्या 13 मेरेन पावस चालू उरतलो अशें भारतीय हवामान खात्यान सांगला. फुडल्या 4 दिसात गोंय, मध्य महाराष्ट्र, कर्नाटक, गुजरात, कर्नाटक आनी केरळातय ही पावसाची परिस्थिती चालू उरतली अशें हवामान खात्यान सांगला. उत्तर आनी मध्य भारतात मध्य प्रदेश, उदेंत उत्तर प्रदेश, उत्तराखंड, हिमाचल प्रदेश, अस्तंत उत्तर प्रदेश, जम्मू, हरियाणा आनी पंजाबात फुडल्या 2-3 दिसांनी व्हड प्रमाणात पावसाची परिस्थिती निर्माण जातली. मजगती फुडल्या 4 दिसात अंदमान निकोबार जुवे, झारखंड, लक्षद्वीप, दिल्ली आनी राजस्थान हांचेर गडगड आनी वीज पडपासयत हलको ते मध्यम प्रमाणात पावस पडपाचो अदमास हवामान खात्यान उक्तायला. खेळात क्रिकेटात भारत आनी झिम्बाब्वे मजगती चालू आशिल्ल्या 5 T20 आंतरराष्ट्रीय खेळा माळेंतलो 3रो खेळ आयज सांजवेळा हरारे स्पोर्ट्स क्लब मैदानार जातलो. खेळ सांजेच्या 4:30 सुरू जातलो. ह्या खेळा माळेंत दोनूय पंगडांनी 1-1 खेळ जिखला. शुभमन गिलाच्या फुडारपणा खाला आशिल्लो तरणाचो भारतीय पंगड हो आयचो खेळ जिखून माळेंत 2-1 अशी बढत घेवपाचो यत्न करतलो. माळेंतल्या दुसऱ्या खेळात अभिषेक शर्माच्या शेगड्याच्या बळग्यार भारतान झिम्बाब्वेचेर 100 धावड्यांनी जैत जोडिल्ले. मात पहिल्या खेळात यजमानांनी भारताक फक्त 13 धावडांनी हारायल्ले. मजगती बीसीसीआयन झिम्बाब्वे क्रिकेट आनी झिम्बाब्वे पर्यटन हांच्या वांगडा काल हरारेत भारतीय क्रिकेट पंगड आनी तांच्या कुटुंबा खातीर रानाची भोंवडी आयोजित केली. बीसीसीआयन ह्या भोंवडेच्यो कांय व्हिडिओ आपल्या सोशल मिडियाचेर शेअर केल्यात. बायलांच्या क्रिकेटात चेन्नईच्या एम ए चिदंबरम मैदानार जाल्ल्या 3 खेळांमधल्या 3रे आणि निमण्या T20 खेळात भारतान दक्षिण आफ्रिकेत 10 गड्यांनी हरवून दक्षिण आफ्रिकेआड T20 खेळात सगळ्यात व्हडल्या जैताची नोंद केल्या. जैता खातीची 85 धावण्याची मोख भारतान फक्त 10.5 षटकांनी पुराय केली आणि दक्षिण आफ्रिकेआड 2021 वर्षा 11 षटकांनी वा 66 बॉलांनी मेळिल्ल्या जैताचो विक्रम मोडलो. या महत्वाच्या जैताक लागून भारताक या माळेत 1-1 अशी बरोबरी करपाक मेळ्ळी. पावसाक लागून माळेतलो दुसरो खेळ रद्द जाल्लो. खबरो सोपोवच्या आदी परतून एक फावट मुखेल खबरो. 2 राष्ट्रांच्या भोंवडेच्या दुसऱ्या पांवड्यार प्रधानमंत्री नरेंद्र मोदी काल ऑस्ट्रेलियाच्या 2 दिसांचे भोंवडे खातीर व्हिएन्ना पावले. प्रधानमंत्री आयज ऑस्ट्रेलियाचे चॅन्सलर कार्ल नेमर हांचे कडेन उलोवप करतले. कुशळ कारागीर आनी रस्त्यावेले फेरीवाले विक्रेते अशा गरिबांक चड नोकऱ्यो दिवपाचो हेत आशिल्ल्या पीएम स्वनिधी, पीएम विश्वकर्मा आनी जनसमत पोर्टल ह्या अर्थिक समावेश योजने खाला खाजगी मळ्ळ्या बँकांक चड रीण दिवपाचो उलो अर्थ मंत्रालयान मारला. 7 राज्यांनी पातळिल्ल्या 13 विधानसभा मतदारसंघा खातीर आयज पोटवेंचणूक जाता. 4,627 यात्रेकरांचा आणि एक पंगड जम्मूच्या भगवती नगर यात्री निवास बेस कॅम्पातल्या काश्मीर देगणात वचून अमरनाथ तीर्थयात्रेक वचपाक भायर सरलो. आणि खेळात क्रिकेटात भारत आणि झिम्बाब्वे मजगती चालू आशिया 5 T20 आंतरराष्ट्रीय खेळामधला तिसरो खेळ आज सांजेच्या 4:30 वरांचे हरारे स्पोर्ट्स क्लब मैदानार जातलो. इतल्या राष्ट्रीय खबरो सोपल्या.